Red FM MH935 सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे आणि आज MH935 मध्ये जे अगदी आपल्यासाठी फ्रंट लाईन वरती लढत आहेत असेच डॉक्टर्स आणि नर्सेस जे आहेत त्यांचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे इंटरनॅशनल नर्सेस डे, तो आपण सेलिब्रेट करत आहे आणि बोलत आहे माझ्या एका मैत्रिणीशी जी अगदी इथे रात्रंदिवस काम करत आहे. माते उसी से कंटिन्यू करते हैं.
येस. आणि तुझे हजबंड सुद्धा ब्रदर आहेत, तो काय सांगशील, ते कुठे आहेत?
ते नांदेड मध्येच आहेत, ते नांदेड मध्ये ड्युटी करतात. मी औरंगाबादला असते, म्हणजे आमचे दोघांची ड्युटी सुरू आहे. लॉकडाऊन मुळे ते तिकडे आहेत आणि मी इकडे.
त्यांना नक्कीच मिस करत
असते. हो, मी आणि माझं बाळ, माझी फॅमिली, बाकी सगळे घरचे इकडे आहेत, ते तिकडे आहेत. तोही एक आम्हाला प्रॉब्लेम होतो की म्हणजे पूर्ण फॅमिली पण आम्ही इकडे नसतो.
येस.
बाळाला घरी सोडून जावं लागतं,
कारण की तुमच्या घरात सगळ्याच्या सगळे नर्स आहेत म्हटल्यावरती खरंच
सगळ्यांना ड्युटी येते. हो, सगळ्यांना शिफ्ट असतात, सगळ्यांना म्हणजे शिफ्ट मध्ये जावं लागतं बाहेर रोज.
येस.
असं काही नाही की ते कोणीच घरी राहत नाही.
हो, सो शिफ्ट मध्ये बाळांना पण सांभाळणं सुरू आहे.
हो, शिफ्ट मध्ये बाळांना सांभाळणं, स्वयंपाक करणं सगळं शिफ्ट मध्ये सुरू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा जाऊन काम करतो ना, मग आम्हाला हे सगळं विचारावं लागतं की आता आपल्या घरी काय आहे आणि काय चालू आहे, ते सगळं विसरूनच आम्ही ड्युटी करू शकतो. नाहीतर
ड्युटी फर्स्ट.
थोडी देर के बाद लौट कर आऊंगी. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.